चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपीन्स साखर उत्पादनात 27% घट। साखर नियामक प्रशासनच्या नव्या आकड्यांनुसार डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत स्थानिक कच्च्या साखरेचं उत्पादन 27% घटून 3,11,617 मेट्रिक टन राहिलं आहे। 2018 या कालावधीमध्ये साखर उत्पादन 4,29,680 मेट्रिक टन झालं होतं। फिलिपीन्समध्ये साखर हंगाम सप्टेंबरपासून सुरू होतो आणि ऑगस्टमध्ये संपतो। रिफाईंड साखरेचं उत्पादन 30% घटून 1,10,654 मेट्रिक टन झालं आहे। दरम्यान साखरेची मिल गेट प्राईस 3% वाढून 1,515 प्रति किलो बॅग झालं आहे। नव्या पीक वर्षासाठी जे सप्टेंबर 2019 सुरू झालं होतं आणि यावर्षीच्या ऑगस्टमध्ये संपेल, फिलिपीन्सला आशा आहे की ते 2.096 मिलियन मेट्रिक टन साखरेचं उत्पादन करेल। हे गेल्या पीक वर्षासाठी 2.072 मिलियन मेट्रिक टनापेक्षा अधिक आहे। फिलिपीन्समध्ये उत्पादित जवळपास सर्व साखरेचा स्थानिक रूपात वापर केला जातो, जिथं घरगुती वापरातील जवळपास 50% औद्योगिक उपयोगकर्त्यांसाठी, 32% घरगुती परिवारांद्वारा आणि उर्वरित 18% संस्थानांसाठी आहे।